प्रकटीकरण अध्याय 20। आणि मी एक देवदूत स्वर्गातून खाली येताना पाहिला। त्याच्या हातात खोल बोगद्याची किल्ली आणि एक मोठा साकळदंड होता। त्या देवदूताने त्या जुनाट अजगराला म्हणजे सैतानाला धरले आणि 1000 वर्षासाठी साखळदंडाने बांधून ठेवले। त्याने 1000 वर्ष पुरी होईपर्यंत राष्ट्रांना आणखी फसवू नये म्हणून त्या देवदूताने त्याला खोल बोगद्यात टाकून दिले आणि त्या दाराला कुलूप लावून शिक्का मारला। त्या काळानंतर पुन्हा थोडा काळ त्याला मोकळे सोडण्यात येणार होते। नंतर ज्यांच्यावर लोक बसलेले आहेत अशी काही सिंहासने मी पाहिली। या लोकांना न्याय निवाडा करण्याचा अधिकार देण्यात आला होता आणि येशू बाबतच्या सत्याविषयी साक्ष दिल्यामुळे व प्रभू देवाच्या संदेशामुळे ज्या लोकांना जीवे मारण्यात आले त्यांचे आत्मे मी पाहिले। त्या लोकांनी श्वापदाची अथवा त्याच्या मूर्तीची उपासना केली नव्हती आणि त्यांच्या कपाळावर किंवा हातावर त्या जनावराचा शिक्का मारलेला नव्हता। ते परत जिवंत झाले आणि त्यांनी ख्रिस्ताबरोबर 1000 वर्ष राज्य केले। इतर जे मेले होते ते 1000 वर्ष पुरी होईपर्यंत परत जिवंत झाले नाही। जे पहिले पुनरुत्थान ते हेच होय। ज्याला पहिल्या पुनरुत्थानात भाग आहे तो धन्य। त्या लोकांवर दुसऱ्या मरणाची सत्ता चालणार नाही। उलट ते लोक देवाचे आणि ख्रिस्ताचे याजक होतील आणि ते त्याच्याबरोबर 1000 वर्ष राज्य करतील। नंतर जेव्हा 1000 वर्ष संपतील तेव्हा सैतानाला त्याच्या तुरुंगवासातून सोडण्यात येईल आणि जगाच्या चारही कोपऱ्यात पसरलेल्या राष्ट्रांना फसवण्यासाठी सैतान बंदीवासातून बाहेर पडेल। त्याने फसवून गोग व मागोग यांना लढाईसाठी एकत्र आणले। त्याची संख्या सागराच्या वाळूच्या संख्येइतकी आहे। ते सैतानाचे सैनिक जगाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत चाल करून आले आणि त्यांनी देवाच्या लोकांच्या छावणीला व प्रिय नगरीला वेढा दिला। परंतु स्वर्गातून अग्नी खाली उतरला आणि त्यांना जाळून त्यांची राख केली। मग ज्याने त्यांना फसविले होते त्याला त्या धगधगत्या सरोवरामध्ये श्वापद आणि खोटा संदेष्टा यांना टाकले होते। त्या गंधकाच्या तळ्यात टाकण्यात येईल आणि त्यांना अनंत काळ रात्रंदिवस पीडा होत राहील। नंतर एक मोठे पांढरे सिंहासन आणि त्याच्यावर जो बसला होता त्याला मी पाहिले। त्याच्या समोरून पृथ्वी आणि आकाश ही पळून गेली आणि त्यांच्यासाठी कोठे जागा नव्हती। नंतर मेलेले लहान थोर लोक सिंहासनासमोर उभे राहिलेले मी पाहिले। अनेक पुस्तके उघडलेली होती आणि आणखी एक म्हणजे जीवनी पुस्तक उघडले होते आणि त्या पुस्तकात लिहिलेल्या त्या मेलेल्या लोकांच्या कृतीप्रमाणे त्यांचा न्याय निवाडा करण्यात आला। सागराने आपल्यामधील मेलेले लोक बाहेर सोडून दिले। तसेच मरण आणि अधोलोक यांनी आपल्यामधील मेलेले लोक सोडून दिले आणि प्रत्येक मनुष्याचा न्याय ज्याच्या त्याच्या कृत्यानुसार करण्यात आला। नंतर मरण व अधोलोक यांना अग्नीच्या तळ्यात टाकण्यात आले। हे अग्नीचे तळे म्हणजे दुसरे मरण होय। आणि जर कोणाचे नाव जीवनी पुस्तकात सापडले नाही तर त्याला अग्नीच्या तळ्यात टाकण्यात येत होते।